उत्पत्ती अध्याय 25. अब्राहमाने दुसरी पत्नी केली. तिचे नाव कटुरा होते. तिच्यापासून त्यास जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इशबाक, शूह ही मुले झाली. यक्षानास शवा व ददान झाले. अशुरी, लटुशी व लौमी हे लोक ददानाचे वंशज होते. एफा, एफर, हनोक, अबिदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटुरेचे वंशज होते. अब्राहमाने आपले सर्वस्व इसहाकास दिले. अब्राहमाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले. अब्राहमाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत. तो 175 वर्ष जगला. अब्राहमाने शेवटचा श्वास घेतला आणि तो वृद्ध होऊन व पूर्ण जीवन जगून चांगल्या म्हातारपणी मेला व आपल्या लोकास जाऊन मिळाला. इसहाक व इश्माएल या त्यांच्या मुलांनी त्यास सोहर, हित्ती याचा मुलगा, एफ्रोन याचे शेत ममरे समोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले. हे शेत अब्राहमाने हेतीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची पत्नी सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहमाला पुरले. अब्राहमाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर लहाय रोई जवळ राहत होता. अब्राहमापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्मायलाची वंशावळ ही. इश्मायलाच्या मुलांची नावे ही होती. इश्मायलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे. इश्मायलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायोत, केदार, अदबिल, मिबसाम, मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा ही इश्मायलाची मुले होती. आणि त्यांच्या गावावरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे 12 सरदार झाले. ही इश्मायलाच्या आयुष्याची वर्षे 137 आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकास जाऊन मिळाला. त्याचे वंशज हवीलापासून ते शुरापर्यंत वस्ती करून राहिले. अशुराकडे जाताना मिस्राजवळ हा देश आहे. ते एकमेकांबरोबर वैराने राहत होते. अब्राहमाचा मुलगा इसहाक याच्या संबंधीच्या घटना या आहेत. अब्राहम इसहाकाचा बाप झाला. इसहाक 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने पदन आरामातील अरामी बथुएलाची मुलगी व अरामी लाबानाची बहीण रिबका हिला पत्नी करून घेतले. इसहाकाने आपल्या पत्नीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निसंतान होती आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि रिबका त्याची पत्नी गरोदर राहिली. मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली तेव्हा ती म्हणाली, मला हे काय होत आहे. ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली. परमेश्वर तिला म्हणाला, दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील. जेव्हा तिची बाळंतपणाची वेळ आली तेव्हा तिच्या गर्भाशयात जुळी होती आणि पहिला मुलगा बाहेर आला. तो तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केसांच्या वस्त्रासारखे होते. त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले. त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक 60 वर्षांचा होता. ही मुले मोठी झाली आणि एसाव तरबेज शिकारी झाला. तो रानातून फिरणारा मनुष्य होता पण याकोब शांत मनुष्य होता. तो त्याचा वेळ तंबूत घालवीत असे. एसावावर इसहाकाची प्रीती होती कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली. याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता. एसाव याकोबास म्हणाला, मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खायला घेऊन दे, मी फार दमलो आहे. म्हणून त्याचे नाव अदोम पडले. याकोब म्हणाला, पहिल्यांदा तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क मला विकत दे. एसाव म्हणाला, पहा मी मरायला लागलेलो आहे, या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे. याकोब म्हणाला, प्रथम तू माझ्याशी शपथ घे. तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला. याकोबाने त्यास भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर उठला व तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला.